सावली अध्याय तेरावा।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
श्रोते मज सांगते की अमुचीन झाली तृप्ती, अधिक सांगावी महती जानकीची अम्हाला। जरी देवास म्हणती करुणा कर, तरी अम्मास वाटला निष्ठुर। संत जानकीला सत्वर काय म्हणून नेले त्याने। लुळे पांगळे उगाच जगती, धरणीला भार मात्र होती। कुष्टी वृद्ध तडफडती मरण्यासाठी आतुरलेले। काही पडती कितपत, नजर मरण मार्गी लावित। वाट सुटकेची पाहत, पण मिळे तया दीर्घायुष्य। परिजांना वाटे जगावे, जना मार्गदर्शन करावे। परंतु देवाला तेची प्रिय वाटावे, ह्याचे नवल वाटते। जे लोकांना वाटती हवे, त्यांना लवकर उचलावे। देवांना काय वाटती हेवे, ऐशा संतजनांचे। मोठे मोठे साधू संत अथवा नेते पदाजे भूषवीत, ज्यांची उणीव भासते जनात, ते अल्पायुषी का व्हावे। यात कोणते शहाणपण अथवा काय साधितो कल्याण। करीत नाही का तो अकल्याण सकल भक्तजनांचे। जानकीला न्यावे अमचातून, हे देवाचे नचभूषण। वाटे हा कसा दयाघन, आगपाखड तो भक्तावरी। हृदय श्रोत्यांचे हेलावले, लोचन भक्तीने पाणावले। सांग पुढे म्हणून वदले गहिवरून मजलाते। रोष मनातला ओळखून मी भावार्थ घेतला जाणून। तुम्हान पटले इहलोकातून, जाणे तिचे होयना। परी संसार आहे क्षणभंगुर, उत्पन्न होऊनी नष्ट होणार। नष्ट होऊनी पुन्हा उत्पन्न होणार, केवळ परमेश्वराच्या इच्छेने। त्याची इच्छा न जाणली कोणी, अकर्तेपणी कर्तेपण घेऊनी। सर्व सूत्रे हाती ठेवनी, सर्व जीवांना तो खेळवितो। ते जीव सर्व येते एकत्र, माता पिता पत्नी पुत्र, अथवा सखे सोयरे मित्र, मनोनिया वावरती। कर्मानुभवे एकत्र येती, एकमेका प्रेमे भेटती। अथवा हे वेदावे साधती मनुष्य जन्मा येऊनी। कोणी कधी जन्मावे, कोणी कधी मरावे, हे एकची त्याला ठावे। सर्व चालवितसे स्वेच्छेने। स्वतंत्र कर्म आचरण्याला स्वातंत्र्य दिले मानवाला। परी कर्मफल मात्र त्याला श्री इच्छेने मिळतसे। जीव करीतो पाप पुण्य, तैसे लाभते त्याला जीवन। संत भेटून मार्गदर्शन जीव मात्रांना करितात। वाटाड्यास बोट दाखवून तुम्ही जैसे जाता निघून, त्याची मार्गे तो जाऊन इच्छित स्थळी पोहोचत असे। तैसेची असती संतजन, बोट दाखवूनी जाती निघोन। आपण करावे मार्गगमन संत कथित मार्गाने। जरी मनात येईल शंका, तरी प्रसंग येईल बाका। मार्ग अव्हेरून धोका, जीवनात पत्करू नका। संत दाखविती जी वाट, ती निष्ठेने चालावी नीट। कंटक लागले मार्गात, तरी विचलित न व्हावे। दृढ श्रद्धा असेल अंतरी, तो देवन राहू शके दुरी। तो जागृत हृदयांतरी सुभक्ताच्या राहतसे। तैसीच कथा जानकीची, भक्त हृदयी वास्तव्याची। गरजन राहे स्वदेहाची, अनेक देहांच्या स्वामिनीला। जो हाक प्रेमाने मारिल, जानकी त्याचे सन्मुख येईल। भक्त इच्छित पुरवील, जो जे वांचील ते। असो एक सुभक्त रोहिणी, खोपकर नामे सद्गुणी। सर्व जीवन जानकीवरी समर्पून राहतसे। समोर तिचा फोटो ठेवून, ती प्रत्यक्ष बैसलीसे मानून। गोष्टी प्रेमळ करीतसे विनवूनी अति नम्रपणे। जे दिवसा लागी घडावे, ते आई बाईस सांगावे। ऐशा भाबडेपणे करावे निस्वार्थी प्रेम आईवरी। काम करिता करिता घरात, फोटो संगे राही बोलत। परक्यास वाटे गम्मत बडबड एकटीची ऐकुन कोणी सहज विचारीत कोणासंगे होतीस बोलत तो आई बाई असे संगत बोलते म्हणून सांगतसे इतरांना तो फोटो वाटत परी तिज आई बैसलेली भासत म्हणे सर्व आहे न्याहाळीत माझे व्यवहार प्रत्यक्ष तिचा सुपुत्र धनंजय सात वर्षाचे असतावय त्याचा भाजलासे पाय खेळत असता घरात भात ठेविला होता शिजत त्यात पाणी होते उकळत बाळ गेला खेळत खेळत भांडे पडले पायावरी तेव्हा धनंजय किंचाळला तो माय धावली पहावयाला भात उकळता सांडला पायावरी तयाच्या धस्स जाहले मनात तैसेची त्याला उचलीत नळाजवळी नेत पाय धुतलासे पाण्याने मनात होती बडबडत काय आईबाई होती करत लक्षण बाळाकडे देत अडविले कान त्याला प्रत्यक्ष असता घरात मी निश्चिंत असते मनात संसार चाले सुरळीत केवळ तुझ्या कृपेने आज कोठे होतीस गेली बाळास केले तुझ्या हवाली म्हणून या कामास लागले दुसरीकडे आज मी बाळ खेळता स्वयंपाक घरात तुवा कान अडविला हात आता मायेचा फिरोनी हात संरक्षावे गे बाळाला बाळास घेऊन या आली नम्रतेने फोटो जवळी बैसली कुंकुलाविले पदतली नावतीचे घेऊन या जानकी हसली मनातून भावतीचा ओळखून धनंजयास घेतले संभाळून पायास जखमन झाली कुंकवाने माखला पाय तोची अक्षय ठरला उपाय डॉक्टरकडे ही न जाय जखम त्वरित वाळलीसे ऐसेच एकदा रोहिणीला त्रास गळ्याचा जाहला म्हणून दाखवी डॉक्टरला उपाय करण्या कारणे डॉक्टर म्हणती गळ्यात गाठ जाहलीसे वाटत काढावी लागेल त्वरित शस्त्रक्रिया करून डॉक्टर उपाय सांगती परी खर्चाची वाटे भीती पैशाची सवड नव्हती मध्यम स्थिती म्हणून या तेव्हा आई बाईस विनवीत की पैसा नसता हातात कैसा उपाय करावा त्वरित जरी दुखणे सांगती गंभीर तुझ्या काय आहे मनात की मी दुःख भोगावे गळ्यात अन्न पाण्याविना राहत त्याची तमा नसे तुझला तुझ्या नावाचे औषध मज एकच माहित आम्हा गरिबांचे जीवित चालते केवळ श्रद्धेवर जैसे तुझ्या मनात येईल तैसे श्रद्धेचे द्यावे मोल आई पदराखाली घेईल दृढ श्रद्धा अंतरी कुंकुलाविले गळ्यावरून आईबाईचे नाव घेऊन ऐसे काही दिवसा लागून बरे वाटू लागले रोहिणीला भीती घातली होती म्हणून वाटे एकदा यावे दाखवून डॉक्टर पाहती तपासून तो गाठ तेथे नव्हतीच आश्चर्याने पाही डॉक्टर म्हणे कैसा घडला चमत्कार मला निश्चित वाटला कॅन्सर आहे तुमच्या गळ्यात जी गाठ हाताला लागली त्यावरून तशी कल्पना केली परी आज ती नसे उरली भाग्यवान दिसता तुम्ही डॉक्टरचा निर्णय ऐकून रोहिणी जाई आनंदून कृतज्ञतेने नयन भरून आले तिचे तेधवा घरी आली धावत आईबाईला सांगत मज केलेस दुःख मुक्त किती अपार प्रेम मजवरी तिचे पती चंद्रकांत जानकीचे निस्सीम भक्त नोकरी करीती स्टुडिओत जानकीच्या कृपेने फोटो काढावया कारण फिरावे लागे सर्वत्र जाण सायकलीवरी अवलंबून नोकरी होती तयांची ऐशाच कामा करिता म्हणून सायकल रस्त्याशी ठेवून फोटो काढूनी येती परतून तो तीन दिसे जागेवर मनांत जाती घाबरून सर्वत्र पाहती शोधून सायकल हरवली म्हणून पोलिसात नोंदविती नैराश्ये येती परतून पत्नीस सांगती वर्तमान आता पदयात्रा करून नोकरी करावी लागेल नित्य जावे लागे दूर तरी निघणे आले लवकर अवलंबून राहील व्यवहार बस गाडीवर माझा जरी सायकल घ्यावी विकत तरी सवड नाही निश्चित अपार केल्या विना कष्ट मार्ग नाही मजला ऐशा विषण्ण मनस्थितीत आई बाईस विनवीत अपुली सायकल गेली चोरीस काय करावे कळेना जैसे तुझे येईल मनात तैसे करावे तू निश्चित मी शांत राहीन मनात काळजी वाहिली चरणी तुझ्या ऐसे काही दिवस गेले पोलिसातून काही न कळले मात्र एका रात्री स्वप्न पडले चंद्रकांतला तेधवा मध्यरात्रीला हलवून त्यास कोणी सांगे जागवून चंद्रकांता उठ म्हणून सायकल आणावी आपली ऐसा ऐसा मार्ग क्रमून तुवा जावे रस्त्यावरून तेथे सायकल येईल दिसून त्वरित यावे ती घेऊन प्रथम भास वाटला म्हणून तो परत जाई झोपून परी पुन्हा त्यास हलवून जागे करीतसे माऊली तेव्हा उठला झोपेतून जाई दाखविलेल्या मार्गावरून तो रस्त्याला लागून सायकल दिसली तयाला नीट पाही तपासून तो ओळख आली पटून कोणी जवळ नाही पाहून घेऊन आला घरी तो आई बाईस करी वंदन अपार कृपा जाणून आपण त्रास दिला म्हणून क्षमा मागे चरणाशी त्याची अपार श्रद्धा पाहून जानकीस यावे लागे धावून नित्य घेई सांभाळून पदोपदी संसारात स्टुडिओत ज्या काम करीती तेथे वातानुकूल निर्मिती चंद्रकांताला तेथे नेमती कार्य कराया चांगले एकदा कामाचे असता घाईत सायंकाळी निघती गडबडीत पाऊण वाटेवरी येत तोच स्मरले तयांना निघताना खोलीमधून बंधन केले बटण वातानुकूलचे मशीन चालूच राहिले असे की वाटे परत फिरावे आपण पाऊण वाट आलो चालून घराची ओढ लागे म्हणून कंटाळा करीती जाण्याचा तैसेची शिरती घरात आई बाईस नमस्कारित फोटो समोरी सांगत मोठ्या आत्मविश्वासाने मी बंधन केले बटण तेणे चालूच राहिले मशीन तुवा ते वडे बंद करून घ्यावे केवळ मजसाठी ऐसे ते असता विनवीत तो रोहिणी आली धावत कारण काय विचारीत येताच धावलात आईपाशी तेव्हा ते सांगती हकीकत की घरी येण्याचे घाईत बंद करण्याचे विसरीत बटण वातानुकूलाचे येता वाटेवर पाऊण तेव्हा जाहले की स्मरण बंधन केले मशीन घाम फुटला अंतरी परत फिरावे माघारी तो थकून गेलो शरीरी तेणे येऊन या घरी विनंती केली माऊलीला आता बंद झाले असेल तेवढे काम ती करील माझी चिंता निवारील काळजी नसावी मनात रोहिणी गेली घाबरून पुढील चित्र दिसले भयान जरी न जाहले बंद मशीन आग स्टुडिओला लागेल वातानुकूल करण्याकरता बराच खर्च केला होता केवळ चंद्रकांताकरिता स्टुडिओच्या त्या मालकाने जरी घडून आले विपरीत दूषण लागेल दैवात नोकरीवरी आपत्ती येत केवळ निष्काळजीपणामुळे तेव्हा ती पतीस विनवीत की परत जावे स्टुडिओत बंद करूनी यावे परत अनर्थ हा टाळावा अथवा करोनी या फोन विचारून घ्यावे लक्षण परी आता कोणीही नसेल म्हणून प्रश्न पडला तयांना तो निश्चिंत होता मनात परी पत्नी स्वस्थ बसून देत सारखी पिच्छा होती पुरवीत जावे अथवा विचारावे शेवटी तिच्यास्तव उठला फोन करावयास गेला एका सहकार्यास केला स्टुडिओजवळ राहणाऱ्या कैशी स्टुडिओची आहे स्थिती तुवा पहावी प्रत्यक्ष ती कृपया घ्यावी तसदी मजकरिता येवडी तेव्हा तो सांगू लागला की मी सहज गेलो त्या बाजूला तो वातानुकूल चालू दिसला म्हणून बंद केला असे चिंतेचा उतरला भार त्याचे मानुनिया आभार सत्वर गाठले घर पत्नीस सांगावया म्हणे तुझ होतो मी सांगत तैसेची घडले सांप्रत आई कोणा बुद्धी देत सहज तेथे जाण्याची ज्याला मी केला असे फोन तो स्वतःच आला जाऊन बंद करोनी या मशीन सांगत होता मजलात जरी सख्य नव्हते उभयतात त्यालाच आई बुद्धी देत त्याचे करी कार्य करवीत जाहली से माऊली दोघेही जाती आनंदून आई बाईस करीती वंदन किती काळजी वाहते म्हणून बाळाची ती आपुल्या ऐसे हे पतिपत्नी दोघे जण निस्सीम भक्तीचे उदाहरण त्यांचे प्रेमास भुलून जात असे माऊली एका माऊली वाचून तेन जाणती अन्य कोण तिचे पायी चिंता वाहून निश्चिंत राहती संसारी त्यांना न वाटे अडचण जानकीन दिसे म्हणून सर्व व्यापकत्व आले कळून मृत्यू नंतर तियेचे पूर्वी होती देहरूपात तेव्हा दर्शन लाभ असे घडत आता असता विदेहात फोटो अंतरी पाहती संसाराचे सुख दुःख आई बाईस सांगत तिचे नावे कुंकुलावित विश्वासून अंतरी म्हणोनी या श्रोतेजन ध्यानी घ्यावे सुभक्त लक्षण जानकीन दिसे म्हणून निराशन व्हावे अंतरी प्रेम असेल अपार तर सर्वत्र दिसेल परमेश्वर तो सुभक्तास करील पार भवभया पासुनी मिरेची मधुर भक्ती राधेची श्रीकृष्ण प्रीती हनुमंताची दास्यभक्ती हृदयांतरी जाणवावी जानकी प्रेमाची भुकेली त्यालाच ती प्रसन्न झाली सर्वस्वी त्याचीच झाली जो निरंतर घेई नाम ऐसे वागता भक्तजन कैसे भासावे उणेपण ज्ञानचक्षु पहावे उघडवून सर्वत्र दिसेल जानकी जेथे चालेल गुणगान तेथे ती राहील तिष्ठून संत देवापरी होऊन भक्तजना सांभाळीती।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम त्रयोदशोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।